नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी वेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगीस हांणी परस्पर हिताच्या वेगवेगळ्या प्रादेशीक आनी जागतीक प्रस्नांचेर विचार विनिमय केलो. 16 ते 20 फेब्रुवारी मेरेन नवी दिल्लीत भारत AI इम्पॅक्ट समीट 2026 ही संवसारांतली आतां मेरेनची सगळ्यांत व्हडली AI परिशद आसतली, अशें इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलें. भारत अरब परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी बसका आयज नवी दिल्लीत जातली. दादल्यांच्या क्रिकेटांत आयज सांज वेळा तिरुवनंतपुरमांतल्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर 5वे आनी निमाणे T20 आंतरराष्ट्रीय मॅचींत भारत न्यूझीलंडा आड खेळटलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी वेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगीस हांणी वेपार आनी गुंतवणूक, उर्जा, डिजिटल तंत्रगिन्यान, भलायकी, शेतकी आनी लोकांमदले संबंध अशा सगळ्या क्षेत्रांनी द्विपक्षीय भागीदारी आनीक वाडोवपाक आनी विस्तार करपाक मान्यताय दिल्या. काल वेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षांचो फोन आयिल्ल्याचें परराष्ट्र मंत्रालयान निवेदनात म्हणलां. दोनूय फुडाऱ्यांनी परस्पर हिताच्या वेगवेगळ्या प्रादेशीक आनी जागतीक प्रस्नांचेर विचार विनिमय केलो आनी ग्लोबल साऊथ खातीर तांच्या लागींच्या सहकार्याचे म्हत्वाचेर भर दिलो. 16 ते 20 फेब्रुवारी मेरेन नवी दिल्लीत जावपी भारत AI इम्पॅक्ट समीट 2026 ही संवसारांतली आतां मेरेनची सगळ्यांत व्हडली AI परिशद आसतली, अशें इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलें. आयज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमाकडेन उलयतना वैष्णव हांणी सांगलें की AI इम्पॅक्ट समिटांत 100 परस चड मुखेल कार्यकारी अधिकारी CEO वांटो घेतात. भारतान आपली AI इकोसिस्टम विकसीत केल्या पद्दतीची तांणी तोखणाय केली आनी ती प्रोत्साहन दिवपी अशें म्हणलें. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर केल्या उपरांत अर्थमंत्री निर्मला सितारमण देशातल्या वेगवेगळ्या भागात सुमार 30 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे संवाद साधतली. ह्या उपक्रमाचो एक भाग म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांक लोकसभेच्या गॅलरींतल्यान केंद्रीय अर्थसंकल्पाचें थेट सादरीकरणूय पळोवंक मेळटलें. अर्थ मंत्रालयान एका निवेदनात म्हणला की हाका लागून तांकां वर्सांतल्या सगळ्यांत म्हत्वाच्या संसदीय कामकाजापैकी एक पळोवपाची संद मेळटली. भारतांतल्या विविध राज्यांतल्यान वाणिज्य, अर्थशास्त्र, वैजकीय शिक्षण आनी वेवसायीक अभ्यासक्रमांसयत विविध शैक्षणीक विशयांतल्यान हे विद्यार्थी येतात. विद्यार्थी अर्थ मंत्रालयाकूय भेट दितले आनी मंत्रालयाचे कामकाज, धोरण तयार करपाची प्रक्रिया आनी राष्ट्र उभारणींत संस्थांची भुमिका समजून घेवपाक वेगवेगळ्या वरिश्ठ अधिकाऱ्यांकडेन संवाद साधतले. सांजे मंत्री सितारमण विद्यार्थ्यांकडेन संवाद साधतली आनी अर्थसंकल्पाच्या प्रमुख प्राधान्यक्रमांचेर, भारताच्या फुडारा खातीर ताचे दृश्टीकोन आनी तरुणां खातीर ताचे परिणाम हाचेर मुक्त चर्चा करतली. ह्या संवादा वेळार विद्यार्थी तांचे विचार, दृश्टीकोन आनी आकांक्षा सामायीक करतले आनी युवक आनी राष्ट्राविशीं तांचे विचार मांडटले. केंद्रीय मंत्री JP नड्डा हांणी म्हणला की राष्ट्रीय बायलां आयोग बायलांच्या सुरक्षिततेची खात्री करून आनी तांच्या हक्कांचो प्रचार करपाक वॉचडॉग म्हणून काम करता. नवी दिल्लीत राष्ट्रीय बायलां आयोगाच्या 34व्या स्थापना दिसाच्या समारंभात उलयतना नड्डा हांणी म्हळें की शारिरीक आनी मानसीक कल्याण हे बायलां सक्षमीकरणाचे म्हत्वाचे पैलू आसात. भलायकी क्षेत्रांत एक व्हड बदल जाला अशें तांणी म्हणलें. तांणी सांगलें की 2017च्या भलायकी धोरणांत सरकारान उपचारात्मक दृश्टीकोना पासून व्यापक दृश्टीकोना कडेन वाटचाल केल्या, जातूंत प्रतिबंधात्मक भलायकी सेवेचेर भर दिला. नड्डा हांणी म्हणलें की देशभरांत 1,81,000 परस चड आयुष्मान भलायकी मंदिरां कार्यरत केल्यात, जातूंत माता आनी बाल भलायकी सेवेक सर्वोच्च प्राधान्य दिला अशी म्हायती तांणी दिली. बायलां केंद्रीत धोरणां ही राष्ट्रीय प्राधान्य उरतली हाची तांणी पुष्टी केली. इंडिया एनर्जी वीक 2026 काल समारोप जालो. केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी 4थ्या आवृत्तीचें वर्णन आश्वासक आनी प्रभावी आसा अशें केलें. समारोप सुवाळ्यांत उलयतना केंद्रीय मंत्री पुरी हांणी सांगलें की ह्या कार्यावळीत जागतीक CEOचो व्हड वांटो आशिल्लो आनी आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी खोल रुची दाखयली. वीज, गॅस आनी जहाज बांदणी क्षेत्रांत जायत्यो कबलाती जाल्यात. नव्या जागतीक कंपनीक भारतीय कंपनीकडेन सहकार्य करपाची उमेद आसा अशें तांणी नदरेक हाडलें. भारत उर्जा सप्तक संवसारांतलें दुसरी व्हड उर्जा माची म्हणून पयलींच उदेला आनी हरीत हायड्रोजन, संकुचीत बायोगॅस, ल्हान मॉड्युलर रिएक्टर्स आनी हेर उदेते तंत्रगिन्यान ह्या सारक्या जायत्या क्षेत्रांचो व्यापक आसपाव आशिल्ल्यान हो अद्वितीय आसा अशें मंत्री पुरी हांणी सांगलें.
We are the third largest consumer, fourth largest refiner, fifth largest exporter. In the coming years, from now to 2027, 2028, 2030, India will continue to occupy center stage in the global discourse. And I think we're very well equipped, both in terms of ensuring availability, affordability, of course, it depends. But so far, we've insulated our consumer from, you know, I think. And ultimately, the sustainability is which is a really great story.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आता मुखावल्यो खबरो. भारत अरब परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी बसका आज नवी दिल्लीत जातली. हे बसकेचे सह अध्यक्षपण भारत आणि संयुक्त अरब अमिरात करतले. हे बसकेत अरब लीग वांगडी देशांचे परराष्ट्र मंत्री आणि अरब लीगचे सरचिटणीस हाजीर असतले. भारतावतीन नवी दिल्लीत आयोजित जावपी ही पहिली भारत अरब परराष्ट्र मंत्र्यांची बसका. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी तांचे लिबियन समपदस्थ लिबियाचे एल्ताहेर एल्बाओर हांचे कडेन व्यापार वेवसाय मुळाव्यो सुविधा आनी उर्जा क्षेत्रांत सहकार्य वाडोवपाविशी फलदायी चर्चा केली. सोशल मिडिया पोस्टांत डॉ जयशंकर हांणी म्हणले की लिबियातल्या परिस्थिती बद्दल एल्बोर हांणी दिल्ल्या माहितीची तांकां कौतुक आसा. तांणी ह्या प्रदेशांत शाश्वत शांतता आनी स्थिरते खातीर संवाद आनी राजनैतिकतेच्या भारताच्या समर्थनाचेर भर दिलो. गृहमंत्री अमित शाह हांणी आसामातल्या दिब्रुगडांत दुसरे विधानसभा संकुल सयत 1,715 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उक्तावण केले. आसामाचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आनी हेर मानेस्तांच्या हाजिरेंत गृहमंत्री अमित शाह हांणी ह्या प्रकल्पांचे अनावरण केले. दिब्रुगड हे दुसरे प्रशासकीय केंद्र म्हूण स्थापन करपाच्या सरकाराच्या यत्नातल्यान शाह हांणी 284 कोटी रुपयांच्या दुसरे विधानसभा संकुल आनी आमदार वस्तीघराची बुनयाद घाली. दिब्रुगडात जाल्ले भौशीक बसकेत उलयतना शाह हांणी भारत युरोपीय संघ मुक्त वेपार कबलातीक लागून आसामाची युरोपीय देशाची निर्यात वाडटली अशें सांगले. आसाम हुंवार मुक्त करपा खातीर केंद्र सरकारान जायती पावलां उबारल्यांत अशें सांगून उदरगत शांतताय सुरक्षा उद्देगीक वाड आनी हुंवार मुक्त आसाम खातीर येवपी विधानसभा वेंचणुकेंत भाजपाक तेंको दिवपाचें आवाहन मतदारांक केलें. आदल्या काँग्रेस सरकारांनी राज्य कडेन दुर्लक्ष केलां असो आरोप करून तांणी सांगले की काँग्रेस घुसखोरीचो उपेग मतबँक राजकारणा खातीर साधन म्हणून करता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला केंद्र सरकारान आसामाचे उदरगती खातीर व्हड मुळाव्या साधन सुविधा प्रकल्प हाडल्यात अशें तांणी सांगले.
आज यहां पर लगभग 825 करोड की लागत से 5 परियोजनाओं का भूमि पूजन और उद्घाटन हुआ है. श्री हेमंत विश्व शर्मा ने 2025 में घोषणा की कि आसाम को हम समावेशी बनाएंगे और दिब्रुगढ़ को आसाम की दूसरी राजधानी बनाने का उन्होंने निर्णय घोषित किया.
भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन 2 दीस गोंय भेटीचेर आसात. काल सकाळी ते गोंयात पावले. ह्या वेळार तांकां पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकार हांणी भाजपाच्या कार्यकर्त्यांसयत पेडणे मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळार येवकार दिलो. ते उपरांत पणजे भाजप मुख्यालयांत तांकां भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक आनी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी तशेंच मंत्री आनी आमदार आनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येवकार दिलो. आयज कार्यकर्त्या संमेलनांत नितीन नबीन भाजपाच्या कार्यकर्त्यांक संबोधीत करतले. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांच्या फुडारपणा खाला भारतीय जनता पक्ष 2027 वर्सा गोंय विधानसभा वेंचणूक जिखून 2029 वर्सा राष्ट्रीय पांवड्यार परतून सत्तेर येतलो असो विश्वास गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायला. दादल्यांच्या क्रिकेटांत आयज सांज वेळार तिरुवनंतपुरमांतल्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर 5वे आनी निमाणे T20 आंतरराष्ट्रीय मॅचींत भारत न्यूझीलंडा आड खेळटलो. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली पंजाब हरियाणा चंदीगड आनी उत्तर प्रदेशांत दाट ते सामके दाट धुके पडपाचो अदमास दिला. तशेंच मध्य महाराष्ट्रांतल्या कांय वाठारांनी 2 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी मेरेन 2 दीस हलको पावस वा गडगडपाचो अदमास दिला. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि वेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगीज हांणी परस्पर हिताच्या वेगवेगळ्या प्रादेशिक आणि जागतिक प्रस्नांचेर विचार विनिमय केलो. 16 ते 20 फेब्रुवारी मेरेन नवी दिल्लीत भारत एआय इम्पॅक्ट समीट 2026 ही संवसारातली आता मेरेनची सगळ्यात व्हडली एआय परिषद आसतली अशें इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले. भारत अरब परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी बसका आयज नवी दिल्लीत जातली. दादल्यांच्या क्रिकेटांत आयज सांज वेळा तिरुवनंतपुरमातल्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर 5वे आणि निमाणे T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत भारत न्यूझीलंडा आड खेळटलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.